नमस्कार. उपासना कार्यक्रमात भाग घेणाऱ्या सर्व श्रोत्यांचे मी हार्दिक स्वागत करीत आहे. परमेश्वराच्या महान कृपेने ही वेळ आम्हाला लाभलेली आहे आणि अवश्य आहे की आम्ही ह्या संधीचा ह्या वेळेचा फायदा घ्यावा. आमच्या जीवनात अनेक अशा गोष्टी आहेत श्रोत्यांनो की ज्या आम्हाला महत्वाच्या वाटतात आणि त्या गोष्टी करण्यासाठी आम्ही वाटेल तितका वेळ देतो, वाटेल तितकी शक्ती खर्च करतो आणि आमची हीच इच्छा असते की आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये सफलता प्राप्त व्हावी आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आमचा फायदा व्हावा. परंतु श्रोत्यांनो, जीवनामध्ये नेहमीच असं घडत नाही. कित्येकदा आम्हाला निराशा प्राप्त होते, असफलता प्राप्त होते, परंतु आम्हाला हिंमत ठेवायची आहे. हे सर्व काही करीत असताना आम्हाला हे लक्षात ठेवायचे आहे की आमच्या जीवनामध्ये प्रथम स्थान परमेश्वराला असायला हवे, कारण परमेश्वरच आहे जो आमच्या जीवनामध्ये सर्व काही पुरवतो, जो आमच्या जीवनामध्ये सर्व काही करतो. पुष्कदा आम्ही देवाला विसरून जातो, देवापासून दूर जातो आणि सर्व काही स्वतःहून करण्याचा प्रयत्न करतो. परंतु जेव्हा संकट येतात, जेव्हा आम्ही आजारी होतो, दुःख येतात, तेव्हा आम्हाला कळतं की आम्ही स्वतःहून जीवनामध्ये काहीच करू शकत नाही. आज जे आपण उपासना कार्यक्रमात भाग घेत आहात, देवाचं वचन ऐकण्याकरिता उत्सुक झालेले आहात, त्या आपणाला मी हे सांगू इच्छिते की आपले जीवन परमेश्वराच्या हातात द्या आणि परमेश्वराच्या इच्छेनुसार आपले जीवन व्यतीत करा. ह्या दिवसांमध्ये आम्ही प्रगटीकरणाच्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत. आजच्या अध्ययनाकडे वळण्यापूर्वी सर्वप्रथम ऐकूया हे एक मधुर गीत.
मजला बुद्धि नाही
यावेळेला आपण प्रार्थना करूया. हे आमच्या परमपवित्र जिवंत परमेश्वर पित्या, तुझी स्तुती असो, कारण पुन्हा एक वार ही वेळ तू आम्हाला लाभू दिलेली आहेस. तू आजपर्यंत आमचा सांभाळ केलेला आहेस. पवित्र प्रभू, आम्ही ज्या स्थितीत आहोत त्या स्थितीत तुझ्या समक्ष आलो आहोत. तुला माहीत आहे की आज आम्ही आत्मिक रूपाने कुठे आहोत. तू प्रत्येकाच्या जीवनात कार्य कर. आजचं वचन तू आम्हाला समजावून सांग. जे प्रभू आजारी आहेत त्यांना आम्ही तुझ्या समक्ष आणत आहोत. त्यांच्या शरीराला स्पर्श कर आणि आरोग्य दे. आमच्यामध्ये जे लोक निराश आहेत, दुःखी आहेत, त्यांच्याशी तू बोल. त्यांच्या मनातील दुःख तू निवारण कर आणि त्यांना आपल्या शांतीने आनंदाने तू भरपूर कर. ही वेळ आम्ही तुझ्या पवित्र हातात देत आहोत. तू आम्हाला आशीर्वाद दे प्रभू. आमच्या कुटुंबांवर तू आशीर्वाद पाठव. आमच्या जीवनातील सर्व वाईट गोष्टी तू दूर कर आणि आम्हाला पवित्र असं जीवन दे. ही लहानशी प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावामध्ये आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत, म्हणून तू ऐक. आमेन. श्रोतनो, आज आम्ही प्रगटीकरणाचे पुस्तक 9 अध्याय 7 पासून पुढच्या वचनांवर विचार करणार आहोत. जर आपणाजवळ नवीन करार आहे तर उघडा प्रगटीकरणाचे पुस्तक 9 अध्याय 7 पासून पुढची वचने. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यांनो की त्याने अथांग डोह उघडला तेव्हा त्यातून मोठ्या भट्टीच्या धुरासारखा धूर बाहेर येऊन वर चढला आणि त्या डोहातल्या धुराने सूर्य व अंतराळ ही अंधकारमय झाली. त्या धुरातून टोळ निघून पृथ्वीवर उतरले. त्यास पृथ्वीवरील विंचवासारखी शक्ती देण्यात आली. मागच्या कार्यक्रमामध्ये आम्ही पाहिलं की हे टोळ साधारण टोळ नाहीत, परंतु हे विध्वंसक टोळ आहेत. तो अथांग डोह उघडला तेव्हा त्यातून धुराचे लोटच्या लोट वर आले आणि सर्व वातावरण धुराच्या दाट धुक्याने भरून गेले. या धुराच्या धुक्यातून दिसण्यात टोळासारखे पण वागण्यात, कृतीत विंचवासारखे असे विचित्र प्राणी येतील. आजवरच्या इतिहासात कोणी कधीच कुठेच असे प्राणी पाहिलेले नसणार. यांना अतिदुष्ट करूब म्हणतात, ते यथार्थच आहे. आकाराने टोळासारखे, दिसण्यात घोड्यासारखे असणाऱ्या या प्राण्यांना माणसाच्या सारखी तोंडे आहेत, स्त्रियांच्या सारखे केस आहेत, सिंहाच्या सारखे दात आहेत, त्यांना लोखंडाची उरस्त्राणे आहेत. त्यांच्या पंखांचा आवाज लढाईत धावणाऱ्या अनेक घोड्यांच्या रथांच्या आवाजासारखा होता. विंचवाला शेपटात नांगी असते, तशी त्यांचीही शेपटात दंश करणारी नांगी असेल. श्रोत्यांनो, आता आपण 7-10 वाचूया. 9 अध्याय 7-10. त्या टोळांचे स्वरूप लढाईसाठी सज्ज केलेल्या घोड्यांसारखे होते. त्यांच्या डोक्यावर सोन्याच्या मुकुटासारखे काहीतरी दिसत होते. त्यांचे तोंडवळे माणसासारखे होते. त्यांचे केस स्त्रियांच्या केसांसारखे आणि त्यांचे दात सिंहाच्या दातासारखे होते. त्यास उरस्त्राणे होती, ती लोखंडी उरस्त्राणासारखी दिसत होती आणि त्यांच्या पंखांचा आवाज लढाईत धावणाऱ्या अनेक घोड्यांच्या रथांच्या आवाजासारखा होता. त्यास विंचवासारखी शेपटे व नांग्या आहेत आणि माणसास 5 महिने उपद्रव करण्याची त्यांची शक्ती त्यांच्या शेपटात आहे. मला खात्री आहे श्रोत्यांनो की हे भीतीदायक, विचित्र व असाधारण असे वर्णन आहे आणि आपण माझ्याशी ह्याविषयी सहमत व्हाल. ह्या ठिकाणी जे वर्णन आहे ते खरोखरच भयानक आहे. आपण जर थोडे जवळून परीक्षण केले तर आपणाला पॅलेस्टाईन ह्या ठिकाणी आढळणाऱ्या टोळांमध्ये आणि ह्या ठिकाणी ज्या टोळांविषयी सांगण्यात आलेले आहे त्यांच्यामध्ये आश्चर्यात टाकणारा सारखेपणा आढळतो. मला वाटतं श्रोत्यांनो की तो आम्ही लक्षात घ्यायला हवा. डॉक्टर विन्सेंट प्रगटीकरणाच्या पुस्तकावरील त्यांच्या पुस्तकामध्ये असे म्हणतात की घोड्यांसारखे टोळ असे घोडे जे युद्धासाठी शस्त्र घेऊन सज्ज आहेत. ह्या टोळांचे चेहरे मी आपणाला सांगितले की मानवाच्या चेहऱ्याप्रमाणे होते आणि स्त्रियांच्या सारखे त्यांचे केस होते. योएल टोळांच्या दातांची तुलना सिंहाच्या दातांशी करतो. योएलचे पुस्तक 1 अध्याय आणि 6 वचन सांगतं योएलचे पुस्तक पहिला अध्याय सहावे वचन, माझ्या देशावर बळकट व असंख्य लोक आले आहेत, त्यांचे दात सिंहाच्या दातासारखे आहेत, त्या सिंहिणीचे सुळे आहेत. अनेकांनी टोळ करीत असलेल्या विचित्र आवाजावर भाष्य केले आहे. सगळ्या बाजूंनी मोठ्या उंचीवरून उडणाऱ्या ह्या असंख्य जीवजंतूंच्या दृश्यामुळे आमच्यावर जो परिणाम होतो त्याचे वर्णन शब्दात करणे कठीण आहे. ह्यांचे उडणे हळू आणि एकसारखे असे होते आणि त्यांचा आवाज जोरात पाऊस जेव्हा येतो तेव्हा जसा आवाज होतो तसा असतो. काही वर्षांपूर्वी कोणी सुचवले की हे प्राणी B-29 विमानासारखे आहेत, कारण ती विमाने चहूकडून भक्कम सुरक्षित असतात व शेपटाकडून बॉम्बचा मारा करतात, तसेच या प्राण्यांचे आहे. अर्थात ही सूचना केवळ कल्पनेचा खेळ अशीच आहे. वास्तविक पाहता श्रोत्यांनो, हे प्राणी आत्मिक आहेत. ते कोणा माणसाला दिसणार नाहीत, पण त्यांचा प्रभाव मात्र चांगला जाणवेल. महासंकटाच्या काळात पृथ्वीवर टोळधाडीसारखी धाडेल, न्याय होईल असे प्रभू परमेश्वराने केलेले भाकीत येथे पूर्ण होत आहे. योएलचे पुस्तक पहिला अध्याय आणि दुसरा अध्याय ह्यामध्ये यांचे विवरण शब्दशः नव्हे, प्रतिकात्मक प्रकारे नव्हे, तर आत्मिक प्रकाराने केले पाहिजे, कारण हे आत्मिक प्राणी आहेत. मनुष्यांना शारीरिक दंड करण्याची क्षमता सतत त्यांना आहे. मनुष्यांना त्रास देऊन छळण्यासाठी पृथ्वीवर येण्याचे हे प्राणी आमच्या समजण्यापलीकडचे आहेत. माणसांना हे प्राणी दिसले असते तर मानव भीतीने गर्भगळीत होऊन तत्क्षणी त्यांची हृदयक्रिया बंद पडली असती. आणि वचन आम्हाला सांगतं की 5 महिने वर्णन करता न येण्यासारखा त्रास त्यांना होईल, ज्यांच्यावर ह्या अनैसर्गिक जंतूंचे आक्रमण होईल. ह्यांना माणसांचा जीव घेण्याची शक्ती तर नाही, परंतु ते माणसांना 5 महिने पीडतील, त्यांना छळतील. श्रोतनो, ह्यांच्या डंकाद्वारे ज्या वेदना मानवाला होतील त्या वेदनांचे वर्णन करताना 6 व्या वचनात म्हटलेले आहे की वेदना एवढ्या तीव्र असणार की त्या दिवसात माणसे मरणाची संधी शोधतील तरी ती त्यांना येणार नाही. मराव्याची उत्कंठा धरतील तरी मरण त्यांच्यापासून दूर पडेल. हे दुष्ट भयंकर प्राणी मानवी डोळ्यांना दिसणार नाहीत, तरी पण त्यांच्यापासून एवढी शारीरिक पीडा होईल की त्या यातना असह्य झाल्याने लोक मरण परवडले असे म्हणतील. ते मरणाची इच्छा करतील, पण मरण त्यांच्यापासून दूर केलेले असेल. हे कल्पनातीत यातना वेदनांचे वर्णन आहे. आता आपण 11 वचन वाचूया. अथांग टोहाचा दूत हा त्यांच्यावर राजा आहे. इब्री भाषेतले त्याचे नाव अबद्दोन आणि हेलेनी भाषेतले त्याचे नाव अपल्लूओन आहे. ह्या टोळांना साधारण टोळांपासून वेगळे दाखवले आहे, त्यात त्यांचा राजा आहे. नीतिवचन 30 अध्याय आणि 27 वचन आम्हाला सांगतं. नीतिसूत्रे 30 अध्याय आणि 27 वचन, टोळ्यास कुणी राजा नाही तरी ते टोळ्या करून एकदम उडतात. श्रोत्यानो, जे नैसर्गिक टोळ असतात त्यांचा कुणी राजा नसतो. त्या टोळांचा पुढारी किंवा राजा नसताना सुद्धा ते एकत्र उडतात, परंतु ह्या टोळांचा राजा असेल आणि हा राजा बहुधा खाली टाकण्यात आलेल्या दूतांपैकी एक असावा, जो सैतानाचा प्रमुख विश्वासू अनुयायी असेल आणि त्याला ह्या पृथ्वीवर आक्रमण करण्याची पहिल्यांदा परवानगी देण्यात आली. हे असे काही आहे जे अधिक भीतीदायक आहे. इब्री भाषेत त्याचे नाव म्हणजे नाश असा अर्थ होतो आणि ग्रीक भाषेमध्ये त्याच्या नावाचा अर्थ आहे नाश करणारा. हे दानिलाने जे सांगितले त्याची पुष्टी करते की खाली टाकण्यात आलेल्या दूतांना विभिन्न प्रकारच्या वर्गात विभागण्यात आले आहे. इफिसकरास पत्रात आम्हाला दिसतं की देवाचे दूत सुद्धा अशाच प्रकारे विभागण्यात आलेले आहेत. श्रोत्यांनो, जो ह्यांच्या नावाचा अर्थ आहे त्याकडे आपण थोडक्यात लक्ष देऊया. अथांग डोहाचा दूत हा त्यांचा राजा आहे असे वचन आम्हाला सांगते. अथांग डोहातून आलेल्या या दुष्ट आत्म्यांच्या पुढारी दूताचे नाव हिब्रू भाषेत अबद्दोन आहे, तर ग्रीक भाषेत अपल्लुओन आहे. आणि मी आपणाला सांगितले की त्याचा अर्थ नाश किंवा नाश करणारा असा होतो. वेगवेगळ्या काळात पिढ्यात लोकांनी जगातील एखाद्या प्रमुख व्यक्तीमध्ये या प्राण्याचे स्वरूप पाहण्याचा प्रयत्न केला आहे. हे मोठे लक्षणीय आहे. त्याकडे आपण जास्ती लक्ष पुरवणार नाही. परंतु श्रोत्यांनो, आम्हाला दिसतं की सैतानाच्या राज्यातील या दूताची तुलना स्वर्गीय सैन्याचा प्रमुख दूत मिखाएल याच्याशी करता येईल. सैतानाच्या अनुयायांचे असावे, तसेच याचे नाव प्रत्यक्षात विनाशक असेच आहे. हे बांधित नाहीत, उभारित नाहीत, तर सतत विनाशाचेच कार्य चालवतात. आता आपण बारावं वचन वाचूया. पहिला अनर्थ होऊन गेला आहे, पहा ह्यानंतर आणखी दोन अनर्थ होणार आहेत. पृथ्वीवर 5 महिने सतत चालणारा हा न्यायदंड भयानक तर आहेच, पण सहावा कर्णा वाजवल्याने जो दुसरा अनर्थ येणार त्याच्या दहशतीपुढे हे भय अगदी फिके पडणार. सहाव्या कर्ण्याचा नाद होताच दुसऱ्या अनर्थाचे दृश्य आम्हाला दिसते. पुन्हा दुष्ट आत्म्यांचे एक महासैन्य जणू अथांग डोहातून मनुष्यांवर चालून येण्यास सज्ज आहे. हा न्याय पृथ्वीवरील रहिवाशांना अति कठोर भयंकर वाटणार, कारण आता या दुष्ट माणसांना पीडा देण्याचीच नव्हे तर त्यांना ठार मारण्याचीही शक्ती दिली आहे. आता आपण पुढची वचने वाचूया. 13 आणि 14 वचने पुढे सांगतात. प्रकटीकरणाचे पुस्तक 9:13-14 वचने. नंतर सहाव्या देवदूताने कर्णा वाजविला, तेव्हा देवासमोरील सुवर्ण वेदीच्या 4 शिंगांमधून झालेली एक वाणी मी ऐकली. कर्णा असलेल्या 6व्या देवदूताला ती म्हणाली, फरात महानदीवर बांधून ठेवलेले 4 देवदूत मोकळे कर. 6व्या कर्ण्याचा नाद झाला तेव्हा योहानाने देवाच्या समोर असलेल्या सुवर्ण वेदीच्या शिंगांमधून झालेली एक वाणी ऐकली. 4 देवदूत फरात अर्थात युफ्रेटिस महानदीवर बांधून ठेवले आहेत, त्यांना मोकळे कर. ही वेदी जी सुवर्ण वेदी आहे ती प्रार्थनेविषयी बोलते. हे श्रोत्यांनो, जेव्हा निवास मंडप ह्या पृथ्वीवर होता तेव्हा त्यात बोलल्या गेले. ह्या ठिकाणी दूताने कर्णे वाजविण्याआधी प्रार्थना अर्पण केली होती. प्रगटीकरणाचे पुस्तक 8:3 वचन ह्याविषयी आम्हाला सांगतं. 6वा दूत फक्त कर्णाच वाजवित नाही, तर त्याला फरात नदीवर कैदेत ठेवण्यात आलेल्या दूतांना मोकळे करण्याची आज्ञा देण्यात आली आहे. ह्या दूताला त्या सुवर्णवेदीच्या 4 शिंगांमधून आलेल्या वाणीद्वारे ही आज्ञा देण्यात आली. तो ख्रिस्ताचा आवाज आहे, ख्रिस्ताची वाणी आहे. त्याने आता 7वा शिक्का उघडला आहे, ज्याने 7 कर्णांकडे नेले आणि ते 7 कर्णे पुढे 7 व्यक्तींकडे आणि नंतर 7 कटोऱ्यांकडे नेतील. हे 4 देवदूत प्रथमच आमच्या समोर येत आहेत, त्यांना बांधून ठेवण्यात आले आहे. तेव्हा ते दुष्ट वाईट देवदूत असणार हे उघड आहे. जर श्रोत्यानो ते दुष्ट देवदूत नसते तर देवाने त्यांना बांधून का ठेवले असते? त्यांना सोडणे पृथ्वीवर मानवामध्ये धुमाकूळ घालून एकच गोंधळ त्यांनी माजवावा अशी त्यांची तीव्र इच्छा आहे. त्यांना इतरांपासून अलग करून बांधून ठेवण्यात आले. ह्याचा अर्थ मला वाटतं की त्यांचे अपराध फार मोठ्या प्रमाणात होते आणि त्यामुळेच त्यांना अलग करून बांधून ठेवण्यात आले. त्यांना फरात अगर युफ्रेटिस महानदीवर बांधून ठेवण्याचे कारण काय, हा प्रश्न आमच्या मनामध्ये उद्भवतो. जरी हे स्पष्ट करणे कठीण आहे, तरी ह्या क्षेत्राचे देवाच्या पवित्र वचनात जे महत्व आहे ते दुर्लक्षून चालणार नाही. एदेन बाग ह्याच क्षेत्रात कुठेतरी होते. मानवाचे पाप येथेच सुरू झाले. याच नदीच्या जवळ अर्थात युफ्रेटिस नदीच्या जवळ मनुष्याने आपल्या जीवनातले पहिले पाप केले. पहिला मनुष्यवध या नदीच्या जवळपास झाला. पहिले युद्ध इकडेच झाले आणि देवाची अवगणना करण्यासाठी मग्रूर होऊन माणसाने बाबिलचा बुरुज बांधला तो येथेच निमृताने फरात नदीच्या जवळच बाबिलोन शहर वसवले. मूर्तीपूजेचा आरंभ तेथेच झाला आणि मग ही प्रथा वणव्यासारखी जगभर फोफावली. इस्रायलाच्या संतानांना कैद करून बाबिलोन येथेच नेण्यात आले आणि महासंकटाच्या काळात मानवाच्या अंतिम पापाची पराकाष्ठा ह्याच ठिकाणी होणार आहे. श्रोत्यानो, इफ्रेटिस नदी ही पूर्व व पश्चिम ह्यामधील विभागाची सीमा ठरवते असे काही पवित्र शास्त्राचे अभ्यासक मानतात. किपलिंगने म्हटले की पूर्व पूर्व आहे आणि पश्चिम पश्चिम आहे व ह्या दोन दिशा कधीच मिळू शकणार नाहीत. हे काही प्रमाणात जरी खरे आहे तरी युफ्रेटिस नदीच्या पलीकडील लोकसंख्येचे आपण अनुमान काढाल तर आपणाला आढळेल की जगाची अत्याधिक लोकसंख्या त्या ठिकाणी आहे. आणि समजा ते सरकू लागले तर श्रोत्यानो, ते एक दिवस सरकणार आहेत. जखऱ्याचे पुस्तक 5वा अध्याय ह्यामध्ये जखऱ्या बाबिलोनला खोट्या धर्माचे शेवटले स्थान मानतो. ख्रिस्तविरोधकाच्या राजसत्तेखाली तेच जगाचे व्यापारी, धार्मिक व लष्करी कार्याचे प्रमुख जागतिक केंद्र होईल. आता 15:16 पुढे आम्हाला सांगतात, 9:15-16, तेव्हा माणसांपैकी 1/3 माणसे जीवे मारण्याकरिता नेमलेली घटिका, दिवस, महिना व वर्ष ह्यासाठी तयार केलेले हे 4 देवदूत मोकळे झाले. घोडदळांची संख्या 20 कोटी होती, ही त्यांची संख्या मी ऐकली. श्रोत्यानो, आम्हाला हे अगदी जसे आहे तसेच लक्षात घ्यावे लागेल, कारण मला माहीत नाही मग ते कशा प्रकारे आपण घ्याल. ती घटका सांगितलेली आहे. तो म्हणतो की जगातील 1/3 लोकांची संख्या, 1/3 माणसे जीवे मारण्याकरिता नेमलेली घटिका. 6वा कर्णा वाजवण्याद्वारे जगातील 1/3 माणसांची संख्या दूर केल्या जाईल. आम्ही आधीच पाहिले की 1/4 लोकसंख्या कशा प्रकारे समाप्त झाली आणि आता 1/3 दूर केल्या जात आहेत. पृथ्वीवरील 1.5 पटापेक्षा अधिक लोकसंख्या महासंकटाच्या काळात नाश होईल. प्रभू येशूने मत्तयी कृष्णभूतमान 24वा अध्याय आणि 22व्या वचनात जे काही म्हटले त्यात आश्चर्य करण्याची गोष्ट नाही. प्रभू येशूने मत्तयी कृष्णभूतमान 24वा अध्याय आणि 22व्या वचनात म्हटले, आणि ते दिवस कमी केले नसते तर कोणाही मनुष्याचा निभाव लागला नसता, परंतु निवडलेल्यांसाठी ते कमी केल्या जातील. आता ह्या ठिकाणी घोड दळांची संख्या महाप्रचंड आहे. त्यांची संख्या ह्या ठिकाणी 20 कोटी सांगितलेली आहे. आज श्रोत्यांनो, पश्चिमेकडे अधिक लोकसंख्या आम्हाला दिसते आणि हा मानव जातीवर घालाच आहे. या हल्ल्याला तोंड देणे कठीणच. ही 20 कोटी घोड्यांसारख्या प्राण्यांची दुष्ट सेना असणार आहे. फरात नदीच्या काठावर बंधनात ठेवलेले 4 देवदूत या दुष्ट आत्म्यांचे पुढारी असावेत. हे दुष्ट आत्मे घोड्यांसारख्या प्राण्यांवर स्वार झालेले असून त्या प्राण्यांची तोंडे सिंहाच्या तोंडासारखे आहेत. त्यामधून अग्नी, धूर व गंधक बाहेर येत आहे. त्यांची शेपटे सापासारखे आहेत, त्यातूनच त्यांची शक्ती बाहेर पडते. खरे पाहता आतापर्यंत सर्व राष्ट्रे ज्या सम्मिलित झालीत असे जागतिक युद्ध झालेले नाही, परंतु श्रोत्यानो, असे युद्ध महासंकटाच्या काळामध्ये होणार आहे. श्रोत्यानो, भयंकर असा काळ भविष्यामध्ये येणार आहे. भयंकर अशी परिस्थिती निर्माण होणार आहे, परंतु ह्या परिस्थितीतून तेच लोक जातील ज्यांनी अद्यापही ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला नाही. आज आमच्याजवळ संधी आहे. ही कृपेची वेळ आहे आणि परमेश्वर आम्हाला संधी देत आहे की आम्ही आपल्या पापांबद्दल पश्चाताप करून ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार करावा. जे लोक ख्रिस्तावर तारणारा म्हणून विश्वास ठेवतील, ज्यांना त्यांच्या पापांची क्षमा प्राप्त होईल, ते महासंकटाच्या काळातून जाणार नाहीत. परंतु महासंकटाचा काळ सुरू होण्यापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या लोकांना घेऊन जाणार आहे. ख्रिस्ताची मंडळी वर उचलल्या जाईल आणि ती प्रभू येशू ख्रिस्ताला हवेमध्ये भेटेल आणि नेहमी नेहमीकरिता त्याच्यासोबत राहण्यासाठी, त्याच्यासोबत वास्तव्य करण्यासाठी ती ह्या जगातून जाईल. काय आपण त्या मंडळीत असणार आहात किंवा अद्यापही आपण येशू ख्रिस्ताचा नकार करीत आहात, त्याच्यावर आपण विश्वास ठेवलेला नाही, आपण त्याच्यावर अविश्वास दर्शवित आहात. तर श्रोत्यांनो, आज परमेश्वर आपणाशी बोलत आहे, तो आपणाला सतर्क करीत आहे. म्हणून आपला कठोरपणा दूर करा, आपला अंधविश्वास दूर करा आणि आपल्या पापांचा पश्चाताप करून ख्रिस्ताजवळ या, त्याला आपले जीवन समर्पित करा. तो तुमची वाट पाहत आहे. ही वेळ फार थोडी आहे, ही वेळ समाप्त होईल आणि त्यानंतर येशू ख्रिस्त एका न्यायाधीशाच्या रूपात ह्या जगात येईल. म्हणून आजच आपल्या पापांबद्दल पश्चाताप करा, आपले जीवन ख्रिस्ताला समर्पित करा. ह्याबद्दल परमेश्वर आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ.
आजच्या उपासना कार्यक्रमात परमेश्वराच्या जिवंत वचनातून मार्गदर्शन आपण ऐकलं. आजच्या या वचनातून आपणास काही आशीर्वाद मिळाला असेल यात काही शंका नाही. श्रोतेहो, जीवन विषयक काही शंका असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास किंवा काही प्रार्थना निवेदन असल्यास पत्राद्वारे आम्हास अवश्य कळवा. आम्हाला अगदी आनंदच होईल. पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता लिहून घ्यावा. कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेजनबाग, नागपूर, पिनकोड क्रमांक 440004.
आमचा ईमेल ऍड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल ऍड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
बरं, तर आता इथेच थांबूया, कारण आपल्या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. पुन्हा आपली भेट आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.